93.5 रेड एफएम वर 10:46 मिनिट्स मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये नाईट लाईफ बद्दल बोलणं सुरू आहे. आणि कशी असते तुमची नाईट लाईफ सांगण्यासाठी लाईनवर कोण आहे? गुड मॉर्निंग
पूनम.
पूनम कशी आहेस गं?
मी मजेत आहे.
तू छान हसतेस गोड एकदम.
मी मागे कॉल केला होता 20 hours झोपणे वगैरे. हा तर आता जेव्हा नाईटच्या गोष्टी चालू आहेत तर प्रोबॅब्ली मला दोन गोष्टी, एक तर पहिल्यांदा मला झोप खूप आवडते तुला माहिती आहे,
आणि आता सगळ्या नाशिकला माहिती झालंय ते.
आणि दोन महत्वाच्या गोष्टी की आज मी दिवसभर काय केलं आणि दुसऱ्या दिवशी उद्या त्याच्यापेक्षा किती काय बेटर करू शकते प्लॅनिंग याचा विचार करते. आणि प्रोबॅब्ली प्रयत्न करते की आज जो माझा इतका चांगला दिवस केला आहे त्याच्यापेक्षा जास्त बेटर मी माझं उद्या बनवेन एवढे प्रयत्न करते. आणि मला मला पण कविता बनवायला आवडतात. आणि कधी कधी म्हणजे असं रोज झोपण्याआधी मला एकदा तरी माझ्या चौकोनी खिडकीतून चौकोनी आकाश बघायला आवडतं.
पण तू या गोष्टी केल्यामुळे चौकट तुझ्या अवतीभोवती राहू शकत नाही, तू कायम चौकटी बाहेरचाच विचार करत असणार आहे.
हो, कारण की मला कविता करायला आवडतं त्याच्यामुळे मग या चौकटी पलीकडे जग किती मोठा आहे, आकाश किती मोठा आहे ते तर नक्कीच कळतं.
आता इतका दोनदा विषय झालाय कवितांचा तर मग तुझी पण एखादी होऊन जाऊ दे.
माझ्या मित्रांसाठी, माझी नाहीये दुसऱ्याची आहे. तुझ्यावर लागवलं हा तुझ्यावर प्रेम करण्याचा बहाना आहे, तू आलास की तसा तू जातो इतका माझा राग नक्कीच छान आहे.
हाउ स्वीट. वा वा वा, दिन बना दिया तुमने पूनम. वा 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 वा, क्या बात है. और आपके पति का नाम क्या है?
उत्कर्ष.
उत्कर्षांनी नक्कीच भरपूर उपास केले असते तुझ्यासारखे रोमॅन्टिक बायको मिळाली आहे त्याला. ग्रेट.
थँक्यू सो मच.
क्या बात, काय ते कोण होतं. तुझ्यावर रागवणं हा तुझ्यावर प्रेम करण्याचा एक बहाणा आहे आणि तू आलास की तो जातो इतका माझा राग नक्कीच छान आहे. क्या बात है, रात्री राग जायलाच पाहिजे नाही का. चला गाणं लावतो, लावत तुमचे विचारच वाईट. 6601935 नंबर आहे. काय तुमची नाईट लाईफ स्टोरी जरा सांगा, काय नेमकं करत असतात तुम्ही आयुष्यात रातच्याला. चुक आहेच 93.5 रेड एफएम बजाते राहो एक रोमॅन्टिक सा ट्रॅक पूनम अँड उसके हस्बंड के नाम डेडिकेट करते.